नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता परवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देशाच्या संविधानात सामाजिक न्याय आणि सर्वांगी उदरगतीचे ध्येय साध्य केला असे म्हटला. संविधान दिसा निमतान नवी दिल्लीत आयोजित केल्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो. देशाच्या संविधानाक 75 वर्षा पुराय झाल्या निमतान राष्ट्रपतींनी 75 रुपयाचे नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. तसेच संविधान तयार करपाचो इतिहास आणि प्रक्रिया स्पष्ट करपी दोन पुस्तकांचे उक्तावण या वेळार झाले. आमचे संविधान ही प्रजासत्ताक व्यवस्थेची बुनियाद आणि नागरिकांचो वैयक्तिक आणि सामाजिक आत्मसन्मान सुनिश्चित करपाचे काम करता असे त्यांनी सांगले. देशातल्या मुळाव्या साधन सुविधांची उदरगत आणि बायला सशक्तीकरणा खातीर चालीक लायिल्ल्या उपक्रमांची राष्ट्रपतींनी तोखणाय केली. फाटल्या 75 वर्षात देशान अर्थिक आणि सामाजिक मळार बरीच उदरगत केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय पावण्यार देशाक मान्यताय मेळ्या. हेच्या वयल्यान देशात संविधानान कितले प्रभावीपणान चालीक लायला ते कळटा असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगले. संविधानावरवी दरेका नागरिकाक स्वातंत्र्य, समता आणि न्यायाची हमी मेळटा असे ताणी मुखार सांगले. ही परंपरा सभागरात चालू दवरची असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगले. लोकशाहीच्या 3 खांब्यांनी देशाचे पुराय उदरगतीत भर घाल्या असे बिर्ला हांणी सांगले. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, लोकसभेचे विरोधी फुडारी राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी फुडारी मल्लिकार्जुन खरगे हाजीर आशिल्ले. संविधानाची भावना चालीक लावपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकार पुरायपणान यशस्वी झाला असे भाजपाचे अध्यक्ष JP Nadda हांणी सांगला. आज नवी दिल्लीत झाल्या संविधान दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. संविधानाप्रमाण सगळी राज्यां भारताचे अभिन्न भाग आसात असे ताणी सांगले. 2019 वर्षा कलम 370 रद्द केले आणि 75 वर्षा उपरांत जम्मू काश्मीरच्या मुखेलमंत्र्यांनी भारताच्या संविधानाचेर पहिलेच खेपे सोपूत घेतलो असे ताणी मुखार सांगले. सर्वोच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना हांणी भारत एक जिवीत लोकशाय आणि राजकीय फुडारी म्हणून उदेता आणि संविधानान देशाच्या परिवर्तनात मोलादीक योगदान दिला असे म्हटला. बार असोसिएशनान संविधान दिसा निमतान सर्वोच्च न्यायालयात आयोजित केल्या कार्यावळीत ते उलयताले. सरकार भौशिक सेवा व्यवस्था सुधारपा खातीर भूविशेच्या खाशेल्या माहितीचो उपेग करता असे विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात झाल्या 13 संयुक्त राष्ट्रांच्या संसारिक भू अवकाशीय माहिती व्यवस्थापन परिषदेत ते उलयताले. 4 दिसांच्या या परिषदेची यजमानकी भारत चलयता. भूस्थानिक डेटा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हेर डिजिटल गव्हर्नन्स प्रणाली वांगडा एकठांय करपाचे काम सुरू आसा, जे पारदर्शकता, सुलभताय आणि माहिती दिवपाक उपेगी पडटले असे ताणी सांगले. सरकारान भूस्थानिक क्षेत्रात सुधारणा हाडपा खातीर जायती पावलां उबारल्यात असे ताणी म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आशिया पॅसिफीक वाठारांतली भू अवकाशीय समता घटमूट करपाक भारत बांदील आसा हाचेर ताणी भर दिलो. भारतातले 120 प्रतिनिधी सयत 30 देशातले 90 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी हे परिषदेत वाटो घेतात. केंद्र सरकारान 15 राज्यांखातीर आपत्ती निवारण आणि क्षमता निर्मणीच्या प्रकल्पाखातीर वट्ट 1115 कोटी रुपया मंजूर केल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या यजमानकेखाला उचेल्या पावण्यावेल्या समितीन ह्या निधीक मान्यताय दिल्या. समितीन ईशान्येतल्या 8 राज्यांखातीर 378 कोटी रुपया, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशाखातीर दरेकी 139 कोटी रुपया, महाराष्ट्राखातीर 100 कोटी रुपया, कर्नाटक आणि केरळाखातीर दरेकी 72 कोटी रुपया आणि तमिळनाडू आणि अस्तंत बंगालाखातीर दरेकी 50 कोटी रुपया मंजूर केल्यात. तसेच सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी नागरी संरक्षण प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करपाखातीर आणखी एका प्रकल्पाक मान्यताय दिल्या. ते खातीर वट्ट 115 कोटी रुपया परस चड खर्च येतलो. फुडल्या 10 वर्षात संसारातल्या वट्ट दूध उत्पादनातलो 1/3 वाटो हो भारताचो जावचो अशी मोख आसा असे गुजरात सहकारी दूध विपणन संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक जैन मेहता हांणी सांगला. राष्ट्रीय दूध दिसा निमतान आकाशवाणी कडेन उलयतना मेहता हांणी अमेरिके उपरांत आतां अमूल युरोपात आपली वळख निर्माण करपाचे तयारीत आसा असे सांगले. येता त्या काळात 2 लाखा परस चड गावांनी दूध सहकारी संघटना स्थापन करपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृष्टीची मेहता हांणी तोखणाय केली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपटातलो आपलो अणभव खूप बरो आसा असे आर्टिकल 370 चित्रपटाचे गोयचे दिग्दर्शक आदित्य जांभळे हांणी सांगले. तशेंच गोल्डन पिकॉक पुरस्कारां मेळोवपा विशीं आस्त तांणी उक्तायली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.